कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी वैभव मांगले. तुम्ही ऐकताय माझ्या आणि कल्ला कार श्रुती सोबत लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
कॉलेजमध्ये, अर्थात कॉलेज म्हणलं की अरे एकांकिका स्पर्धा, प्रेम प्रकरण, लेटर्स आणि त्या अनेक गोष्टी येतात, उधाऱ्या येतात. तर मला सांग की तुझा कॉलेजचा प्रवास कसा होता?
दुःखद. अगं, ज्या मुलाला आर्ट्सला जायचं आहे त्याला तुम्ही बळजबरी सायन्सला घातलंय. गोगटे जोगळेकर रत्नागिरी. 11वी 12वी मी पैसा फंडला केलं संगमेश्वरला. तिथून पुढे आम्ही गेलो, मी गोगटे जोगळेकरला गेलो. त्या दरम्यान आहे ना, अभ्यासात लक्ष नसायचं, पण मला, मी सर्वाईव्ह झालो माझ्या कलेने. मग नाटक असेल, त्या दरम्यान मी एक आमचा स्टार थिएटर नावाचा एक ग्रुप होता. माझे काका, जे एक वडिलांचे आतेभाऊ विलास कोळपे, ते नाटकात फार कार्यरत होते त्या काळामध्ये. आणि त्यांनी, मी त्यांना एकदा म्हटलं की मला नाटकात काम करून दाखव बरं काहीतरी. आणि तिथं मी नटसम्राटचं एक पाठ केलं होतं, सोरुलुकी, टू बी ऑर नॉट टू बी. तर ते मॅडम असे बघत राहिले. ते म्हणाले, अरे वैभव, की अरे तू वाटलंच नाही अरे तुझ्याकडे हे सगळं काय तू करत असशील असं, तू किती चांगलं करतोस. आणि मग त्यांनी मला हळूहळू मग काय काय गोष्टी सांगायला सुरुवात केल्या. नाटक असं असतं, तसं असतं. मग एकांकिका केली त्यांच्याबरोबर. मी दोन पूर्वार्ध नावाची, पराग वाघमोडीची एकांकिका पहिल्यांदा केली मी. मग पक्षी नावाची आमच्या इथल्याच एका लेखकाने लिहिलेली एकांकिका केली. मग स्टार थिएटरबरोबर माझा संपर्क आला, जिथे अप्पा रणबीरचे डिरेक्टर असायचा, प्रफुल्ल गाग, समीर इंदुलकर वगैरे हे लोक होते, त्यांच्यामध्ये मी आलो. मग त्या संस्थेचा मी एक नामचीन ॲक्टर म्हणून तिथे काम करायला लागलो. एकांकिकेमध्ये मला प्रमुख भूमिका आणि वगैरे. तेव्हा मला बॅकस्टेज वगैरे करायला सांगायचं, पण मी करायचं नाही, मला इंटरेस्ट नसायचा बॅकस्टेज वगैरे करण्यामध्ये. मी नट आहे तर मी ॲक्टिंगच करणार टाईपमध्ये होतं माझं. सो ते मी केलं. त्याच्यानंतर मग कॉलेज चालू होतं. मग लास्ट इयरला नापास झालो. म्हटलं हे झेपलंच नाही. मग घरी जाऊन खूप रडलो. म्हटलं असं असं, वडील म्हणलं ठीक आहे, आता पुढच्या वर्षी ऑक्टोबरची तयारी कर. म्हटलं ऑक्टोबर नको, आता मी डायरेक्ट मग एक वर्षाची गॅप घेऊनच मग परीक्षा दिली, पास झालो. कुठे आहेत नोकऱ्या? तरी नोकरी नाहीच. आणि मला केमिस्ट्री म्हटलं खरं तर काहीच येत नव्हतं गं. शिक्षकांनी खूप सावरून घेतलं पण त्या काळात सुद्धा, कारण ऍक्टिंग बिक्टिंग हे सगळं करतोय वगैरे. दांडेकर मानचिन्ह नावाची आमच्याकडे एकपात्री अभिनय स्पर्धा होती, आणि त्याचं एक मोठं शील्ड होतं एवढं मोठं. ते 3 वर्ष मी सलग मारलं होतं. पण मग पुन्हा तेच आहे ना गं, एवढं सगळं करतोस पण अभ्यास कर की. ते असायचं शिक्षकांचं ना, ते सोडून तू बाकी सगळंच करतोयस. मग तेव्हा एक पत्री करणं, एकांकिकांमधून काम करणं, कथाकथन असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, तेव्हा मी सगळं ते करत होतो त्या याच्यामध्ये. आणि ते मला जगवण्यासाठी, जिवंत ठेवण्यासाठी या गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या. असं राणे मॅडमचा केवढा या सगळ्यामध्ये हातभार आहे आमच्या. त्या मला म्हणायच्या, जाऊ दे रे, ठीक आहे अभ्यासाचं तू करतोयस, बरोबर आहे, तू करायलाच पाहिजे, पण ह्याच्याकडे लक्ष काढून नको, दुर्लक्ष करू नको, कारण ह्या तुझ्या जगण्याचं साधन आहे.
आणि ते खरं ठरलं.
बाकी पोट भरण्याची साधन आहेत, जगण्याचं साधन कलाच आहे.
बरं, आता मला सांग की त्यानंतर तू जॉब केला असं तुम्हाला म्हणालास की तू शिक्षक झालास एक वर्षभर, आणि मग तू मुंबईला शिफ्ट झालास, आणि मग तुझा मुंबईचा स्ट्रगल सुरू झाला.
हो, मी BSc झाल्यानंतर 2 वर्ष एक नोकरी केली कोकण कॅपिटल नावाच्या एका कंपनीमध्ये. तिथून अजून कुठेतरी 7-8 महिने एका पाईप तयार करण्याच्या कंपनीमध्ये मी कामाला होतो.
किती पगार होता तुला?
कोकण कॅप्सुल मध्ये मला 1600 रुपये पगार होता, आणि सम्राट पाईप कंपनीमध्ये मला 2000 रुपये पगार होता महिन्याला. त्याच्यातले मी 400 रुपये माझे गाडी भाडं असायचं देवरुख टू रत्नागिरी, 200 रुपये मला खर्चाला मी ठेवायचो, आणि बाकीचे पैसे वडिलांना द्यायचो जे होते ते. तर मला आठवत आहे की त्या दरम्यान मग मी एकदा टायफॉइडने आजारी पडलो, आणि मला 2 महिने कुठे जाता झालं नाही. मग ती नोकरी पण माझी गेली. मग त्याच्यानंतर मग आता काय करायचं म्हटलं, यार हे असं घरात किती दिवस बसायचं. म्हटलं आपण DED करून टाकावं. मग मी BSc नंतर DED केलं 2 वर्ष. मग त्याच्यानंतर म्हटलं आता नोकरी मिळवूया. नोकरी कुठली? ज्या वर्षी मी DED पास झालो 2000 साली, तेव्हाच नेमके कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शिक्षक घ्यायला सुरुवात केली गव्हर्नमेंटने. आईला म्हटलं हे दुष्टचक्र संपतच नाही आहे आपलं. आणि मग म्हटलं आता काय करायचं. मग काकांचा एक दिवशी मला फोन आला, विलास कोळपे, जे मुंबईत त्यांचा तेव्हा खूप संबंध होता. त्यांनी गोवा हिंदू असोसिएशनकडून आहे ना ऐन वसंतात अर्ध्या रात्री नावाचं एक नाटक केलं होतं, त्याच्यात एक छोटंसं काम करायचं. विजय केंकरे, राजन भिसे वगैरे ओळखीचे लोक होते त्यांच्या. ते म्हणाले तू आता मुंबईला येत आपडतोप निघून. म्हटलं का, ये तुला सांगतो मी. मग गेलो तेव्हा मुंबईमध्ये एका हॉटेलमध्ये अतुल परचुरे, राजन भिसे, विजय केंकरे, त्याच्यानंतर अजित भुरे, संजय नार्वेकर, त्यांचा अजून एक मित्र आहे धनंजय गोडबोले, असे सगळे बसले होते आणि काका बसले होते. आणि त्यांनी मला नेलं तिथे. हा माझा पुतणे आहे मुंबईत, त्याला काहीतरी करायचं म्हणतोय तो, तर तुम्ही जरा मार्गदर्शन करा त्याला. तर त्या सगळ्यांनी माझ्याकडे असं बघितलं. त्यामुळे खूप जाड पण होतो, 92 किलो वगैरे वजन होतं माझं. तर मला म्हणाले एक काम कर, वर्षभर स्वतःला वेळ दे, काय काम मिळते का बघ. आणि ज्या दिवशी आलास त्याच्याच पुढच्या वर्षी त्याच दिवशी काही झालं नाही प्रॉमिनंट काही काम नाही मिळालं ठोस तर परत निघून जायचं. म्हटलं बरं ओके काही हरकत नाही, एक वर्षासाठी वेळ मी म्हटलं अगदीच देऊ शकतो. मग काका म्हणाले कळलं आता मुंबईत राहून स्ट्रगल. ते मला म्हणायचं एन एस डीतच जा. म्हटलं एन एस डीत कुठे जाणार, काही माहीत नाही काय नाही, आपण काही तसं काही फार भरघोस काम केलेलं नाही आहे. तर म्हटलं कुठे आपल्याला झेपणार आहे सगळे. तरी पण मी आलो. 93.5.